आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे कीजे विषयाशा तयासी गा वांछित तव न पवती मग कोरडियेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोशकिडे आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं काम क्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थ नाही. आसुरी संपत्तीचा जो पुरुषार्थ आहे तो काम आणि क्रोध याच्यामध्येच भरून राहिलेला आहे. आमिष मिळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे जसा मासा गळ तोंडात पकडतो आणि आपला घसा फाडून घेतो तैसे की जे विषयाशा तयासी गा तशा तशा प्रकारे विषयांच्या आशेनी अंती त्याचं होतं. वांछित तव न पवती विषयाची आशा देखील विषय मिळण्याच्या पेक्षा त्याच्यापासून सुख मिळण्याची जास्त असते. हे सुख तर त्याला प्राप्त होत नाहीच. मग कोरडियेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोशकिडे. मग नुसतीच आशा आणि आशेपासून परत एकदा आशा. अशा प्रकारे आशेची उदंड संतती वाढते आणि त्या आशेच्या परंपरेमध्ये संतती परंपरेमध्ये कोश किड्यासारखा स्वतःला गुंतून टाकतो आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं कामक्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थ नाही. आणि जो अभिलाष निर्माण झालेला आहे तो सगळाच पूर्ण होण्यासाठी बांधील नाही. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या इच्छा निर्माण होतील त्या इच्छा पूर्ण होण्याकरता परिस्थिती बांधील नसते. आणि जेव्हा अभिलाषा अपूर्ण होते तेव्हा मनामध्ये एक प्रकारची आढी निर्माण होते, द्वेष निर्माण होतो. ज्यांच्या कामना पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्याविषयी द्वेष, ज्यांच्या कामना पूर्ण होत आहेत असं हा समजतो आहे त्यांच्याविषयी द्वेष, आपल्या परिस्थितीविषयी द्वेष. दिहा खोलणे, रात्री जागोवा, ठाणांतरिया जैसा पांडवा, अहोरात्री ही विसावा भेटेची ना. जो देवडीमध्ये बसवलेला सेवक असतो त्याला दिवसा कोणती ना कोणती तरी कामं करायला लागतात. दिहा खोलणे, वेगवेगळे निरोप देवडीवर आलेले आत पोचवायचे, त्यांचे बाहेर पोचवायचे, अशा प्रकारची कामं त्याला करावी लागतात. रात्री जागोवा, आणि रात्री देखील त्याला जागं राहायला लागतं. पहारेकऱ्यांनी रात्री जागं राहणं ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. नाईट वॉचमननी जागं राहणं अपेक्षित आहे. दिहा खोलणे, रात्री जागोवा, ठाणांतरिया जैसा पांडवा, देवडी सांभाळणाऱ्याला त्याच्याकडून एवढी किमान अपेक्षा आहे. अहोरात्री ही विसावा भेटेची ना, त्याला रात्र आणि दिवस हे जणू सारखे झालेले असतात. त्याला उसंत नाही, त्याला विसावा नाही. तैसे उंचवनी लोटिले कामे, नेहटती क्रोधाची ये ढेमे, तरी राग द्वेष प्रेमे न मातीकेही. तुमच्यावरून कोणी लोटून द्यावं, तसं कामाच्या रेट्यानी तो कर्मामध्ये पडतो। काही काम सफल होतात, काही असफल राहतात। अस्वस्थता ठरलेली आहे, क्षुब्धता ठरलेली आहे, नेहटती क्रोधाची ढेमे, क्रोधरूपी ढिगाऱ्यावर कामाकडून लोटला गेलेला हा जाऊन अपटतो। तरी राग द्वेष प्रेमे न माती केही, तरी देखील राग आणि द्वेष, हवं आणि नको हे त्याच्या ठिकाणी तसंच शिल्लक राहतं। तेवीची जीविंचिया हवा विषय वासनांचा मेळावा, केला तरी भोगावा अर्थे की ना, जी हाव आहे त्यामुळे विषय वासना पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं। या विषय वासना पूर्ण करायचा हे केवळ पैशावर अवलंबून आहे। संपत्ती असेल तर विषय पूर्ण होणार, निर्धनाचे कोणते विषय पूर्ण होणार? म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैगा, आणावया जगा झुंबती सैरा। म्हणून आपले भोग पूर्ण करण्यासाठी म्हणून आणि अपरिमित भोगाची इच्छा असल्यामुळं न संपणारे, कधीही पूर्ण न होणारे भोग जणू पूर्ण करण्याची इच्छा धरल्यामुळं त्याच्यासाठी तेवढंच धन ही मिळवणं गरजेचं आहे। त्याकरता आणावया जगा झोंबती सैरा, सैरा वैरा या जगामध्ये धावपळ करतो। सामान्य माणूस जो रजोगुणी आहे अथवा ज्याला चिंता आहे, रजोगुणीच तुम्ही असायला पाहिजे असं नाही, पण आपलं नीट होईल का ही जी चिंता असते, काही काही मंडळींना ही चिंता फार भेडसावते। आपलं सगळं व्यवस्थित राहील ना, आहे हे जरी चांगलं असलं तरी पुढे देखील हे असंच टिकून राहील ना, महागाई किती वाढतीये, आपल्या मुलांची शिक्षण होतील ना, त्यांना चांगल्या शाळांमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर किती पैसे लागतात, एका मुलाला मी लग्न करण्याबद्दल विचारत होतो तर तो मला असं म्हणत होता की आत्ताशी मला 35,000 रुपये पगार आहे, आज शाळेत ऍडमिशन घ्यायची, अरे शाळेच्या ऍडमिशनची कोणती गोष्ट, तुला लग्न करण्याविषयी मी विचारतोय तर तू म्हणतो की महागाई किती आहे आणि शाळेत ऍडमिशन, तुझा पगार वाढेल, तुझी नोकरी बदलेल एखाद्या वेळेला। काही काही लोकांना ही असुरक्षितता फार भेडसावते, त्यांना असं वाटतं की आपलं कधीच या जगात निभाव लागणार नाही। त्याचं दुसरं एक कारण असं असतं की डोळ्यासमोर जे असतं ते आणि आपण आत्ता जिथं आहोत ते याचं फार मोठी तफावत असते आणि तिथं पोहोचण्याची इच्छा असते, ते तर होताना दिसत नाही। पण हे वर्णन आसुरी प्रवृत्तीच्या माणसाचं नाही, थोडा रजोगुणाचा भाग जर अधिक असेल तर असुरक्षितता तेवढी जास्त भेडसावते। वस्तुस्थितीजन्यही काही गोष्टी असू शकतात, तरी देखील असुरक्षित वाटून घेणं ही जवळजवळ सवय लागते। अशी असुरक्षिततेची जर सवय लावून घेतली एकदा तर तो कशावरच समाधान मानत नाही, कुठल्याच गोष्टीने त्याला जे आहे त्याच्यापेक्षा हे तर काहीच नाही असं त्याला वाटायला लागतं। आपल्या स्वतःकडे जर टू व्हीलर असेल तर मग फोर व्हीलर, फोर व्हीलर असेल तर मग वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या, न संपणाऱ्या चर्चांमध्ये किती आपण गुंतून पडू याला काही मर्यादा नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैगा आणावया जगा झोंबती सैरा. म्हणून मग सैरा वैरा पैसा गोळा करण्यासाठी म्हणून हर तऱ्हेनी प्रयत्न करतात. पण आता मी जी बोलत होतो ती चांगल्या लोकांची, ते काही वाईट कुकर्मी नाहीत. ज्ञानेश्वर महाराज असुरी प्रवृत्तीचं वर्णन पुढे जे करत आहेत ते असं आहे की एका ते साधूनी मारिती, त्यांना कोणकोण पैसेवाले आहेत ते दिसतात, त्यांना कसं फसवायचं ते त्यांना दिसतं. एका ते साधूनी मारिती, संधी साधून कोणाचा तरी घात करतात आणि पैसे मिळवतात. एकाची सर्वस्वे हरिती, कोणाला आड रानामध्ये घेऊन जाऊन त्याचं सर्वस्व हरण करतात. एका लागीती उभारीती अपाय यंत्रे, आणि मग घरात बसून ज्याला काय म्हणायचं जादू टोणा ब्लॅक मॅजिक, तर तसं देखील करणारी मंडळी आहेत दुसऱ्याचं. आणि दुसरा याचा अर्थ आपल्या ओळखीचाच कोणीतरी, पण त्याच्या उन्नती करता याला सहन होत नाही म्हणून त्याच्यावर जादूटोणा करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. पाशिके पोती वागुरा सुणी ससाणे चिकाटी खोचारा घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे. पारधी जेव्हा बाहेर पडतो शिकारी करता म्हणून तेव्हा सगळं साहित्य बरोबर घेऊन जातो, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. त्याच्याजवळ पाश असतात, पाशिके पोती, कोणाच्या तरी डोक्यात पोतं घालून त्याला जेरबंद करण्यासाठी, समजा जनावराच्या का होईना, तो पोतं बरोबर ठेवतो. पाशिके पोती वागुरा म्हणजे जाळी, सुणी ससाणे शिकारी कुत्री, चिकाटी खोचारा चिकटण्या म्हणजे अशा ठिकाणी ठेवल्या त्या चिकटण्या की तिथं येऊन तो प्राणी त्याला स्पर्श झाला की वेदना होतात. खोचारा म्हणजे भाले जवळ बाळगतो. घेऊन निघती डोंगरा पारधी जायसे, हा असुरी प्रवृत्तीचा जो मनुष्य आहे त्याची पैसे कमवण्याची रीत अशा प्रकारची असते. ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती. आपलं पोट उदरभरणाकरता म्हणून अनेक प्राणी मारून आणून जसं जगावं असं निकृष्ट जीवन मनुष्यांच्या बाबत आसुरी प्रवृत्तीचा माणूस करतो. मी एक व्यंगचित्र पाहिलं होतं, एक जाता आता रात्रीच्या वेळेला एक मनुष्य दुसऱ्या माणसाला म्हणतो, अरे तू तर कांबळे माझ्या लहानपणीचा मित्र, सध्या काय करतोस? आणि त्यांनी पिस्तूल काढलेलं आण तुझ्या हातात काय असेल ते, खिशातलं सगळं काढ. त्यांना ओळख पाळख भलं बुरं या कशाशीही संबंध नसतो. पर प्राण घाते मेळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे. दुसऱ्याच्या प्राणाचा घात करून धन संपादन करतात आणि असं धन मिळाल्यानंतर कशा प्रकारे त्यांना संतोष होतो, इदम अद्य मया लब्धम, हे एवढं एवढं धन मी आज प्राप्त केलेलं आहे, आज मी तिला माझ्याकडं इतकं इतकं धन आहे, मला इतकं इतकं मिळालं, इमं प्राप्स्ये मनोरथम, माझं मनोरथ मात्र अशा प्रकारचं आहे, तेही मी पूर्ण करीन, इदम अस्ति हे एवढं तर माझ्यापाशी आहेच, इदम अपि मे भविष्यति पुनर्धनम, पण भविष्यात मी इतकं इतकं धन मिळवेन। असौ मया हतशत्रुः, माझ्या शत्रूंचा मी निपात केलेला आहे, त्यांना मी मारून टाकलेला आहे। हनिष्ये चापरानपी, आणि जे दुसरे शत्रू अजून मारायचे राहिलेले आहेत त्यांना देखील एक वेळ मी संधी साधून मारेनच। ईश्वरोहम, म्हणजे मी जे करेन ते प्रमाण, या प्रकारचा मी ईश्वर आहे। अहम भोगी, सगळे भोग या जगतातले मलाच मिळायला पाहिजेत, मीच काय तो भोगी आहे। सिद्धोहम, बलवान सुखी, सर्व गोष्टींनी सिद्ध मीच असायला पाहिजे, संपत्तीनी सत्तेनी सुखानी भोगानी। मीच बलवान आहे, मीच बलवान असणार, आणि एवढं माझ्याकडे आहे त्यार्थी सर्वात सुखी मीच असलो पाहिजे, मीच सर्वात सुखी असेल। आढ्योबी, मी धनसंपन्न आहे। आढ्योबी धनवान अस्मी, आढ्या अभिजन वान अस्मी, मी उत्तम कुळाचा आहे, अभिजन मी आहे। कोण्योस्ति सदृशो मया, माझ्यासारखा माझ्या तुलनेचा कोणीही दिसत नाही। यक्षे मी यज्ञ करेन, मी दान देईन। यक्षे दास्यामी मोदिष्ये, मी यज्ञ करून दान करून आनंदी होईन। इत्यज्ञान विमोहिताहा, अशा प्रकारच्या अज्ञानानी जो विमोहित झालेला आहे असा, अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृताहा, प्रसत्ताहा कामभोगेषु पतन्ति नरकेषु च, त्याचं चित्त चित्ताची एकता निघून जाऊन चित्त जणू भ्रमल्यासारखं अनेक चित्त निर्माण झालेला असा, त्यामुळे भ्रांत होऊन गेलेला, मोह जाल समावृताहा, अविवेकाचं आच्छादन जणू त्याच्या बुद्धीवर पडलेला आहे असा, प्रसक्ताहा कामभोगेषु, काम आणि कामाचा भोग याच्यामध्येच सतत आसक्त असणारा, पतंती नरकेषु च, असा अशुभ अशा नरकामध्ये जाऊन पडतो। 13, 14, 15 आणि 16 असे श्लोक एकत्रित वाचले। एक दोन मिनिटं थांबू। शांत बसू। या वर्णनानेही अस्वस्थ झालेलं चित्त जरा शांत करू। हरी 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 स्वामीजी। आज मला इतकं इतकं मिळालं, उद्या इतकं इतकं मिळेल, माझी मनोरथ पूर्ण होतील। मी एक विनोद वाचला था की एकदा एका दुकानाच्या बाहेर पाटी लावलेली होती की बनारसी साडी 100 रुपये। रेशमी साडी 75 रुपये, नायलॉनची साडी 50 रुपये, सुती साडी 25 रुपये। एक जोडपं चाललेलं होतं, त्याची पत्नी ती पाटी वाचून इतकी खुश झाली, ती म्हणाली की आज मी 100 साड्या घेणार, जर असे भाव असतील। तो म्हणाला, अगं वेडी आहेस, हे धोब्याचं दुकान आहे। आपल्या ज्या आशा असतात, आपल्या ज्या आकांक्षा असतात, आपल्याला जे मिळवायचं असतं, ते मिळवण्याकरता मनुष्य इतका वेडा झालेला असतो, त्याला साध्या साध्या गोष्टी देखील समजत नाहीत। अशा माणसांची गणितं बिघडतात, गणितं चुकतात। पण आसुरी प्रवृत्तीचा जो मनुष्य असतो, त्याचं गणित फार शेवटी बिघडतं, दरम्यानच्या काळात तो मोठा घात करतो समाजाचा। आणि आसुरी संपत्ती ही इतकी उदंड प्रमाणात दिसते, आणि जगात होणारा अन्याय, अत्याचार, मारामाऱ्या, खून, दरोडे, ज्या गोष्टीशी आपला फारसा संबंध येत नाही, मला असं कळलं की एका सोसायटीत, चांगल्या सोसायटीत, तिथं राहणाऱ्या एका फ्लॅट होल्डरला कोणी खंडणीची मागणी केली, आणि त्याचा फोन असा असायचा की आता तुझी मुलगी अमुक अमुक शाळेतून सुटली आणि रिक्षात बसली आहे, आता तुझी पत्नी लक्ष्मी रोडवर खरेदी करायला गेली आहे, असे फोन असायचे, आणि एवढे एवढी खंडणी पाहिजे। त्यांनी सगळ्या प्रकारे बंदोबस्त केला, पण त्यांची खडानखडा माहिती त्याला मिळत असे। अशा प्रकारे दुसऱ्याच्या अनहिताचाच विचार करून, दुसऱ्याकडून लुबाडण्याचाच उद्योग जे करतात, यांचं एक प्राबल्य जगात असल्यासारखं दिसतं। खरं म्हणजे सगळी क्षेत्र याच्यातून आता वजा राहिलेली नाहीत। मोठमोठे पुढारी, नेते, मंत्री, मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे, डिफेन्समध्ये देखील असे कधी कधी बाहेर पडतात, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या जेव्हा येतात, आपल्याला असं वाटतं की कसं होणार। बहुतेक करून लुबाडण्याचाच ज्यांचा व्यवसाय आहे, असे खूप निर्माण झालेले आहेत। आसुरी प्रवृत्तीचं फार प्राबल्य समाजामध्ये दिसतं। त्याच वेळेला समाज ज्या अर्थी चाललेला आहे, त्या अर्थी कुठेतरी संतुलनही नक्की असलं पाहिजे। ते कसं आहे तेच लक्षात येत नाही। सज्जनांची शक्ती तर प्रतीतच होत नाही, आणि आसुरांची शक्ती तर कायम डोळ्यासमोर दिसते आहे। अशा परिस्थितीत करणार काय? माझा एक मित्र सूक्ष्म जीवशास्त्राचा विद्यार्थी होता, त्यांनी असा विषय निघाल्यावर एकदा असं सांगितलं की एखाद्या ठिकाणी एखाद्या पानावर किंवा खाद्याच्या ठिकाणी असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचा अभ्यास केल्यावर असं दिसतं की त्याच्यातले काही जीवाणू अतिशय आक्रमक असतात, ते हायपर ऍक्टिव्ह असतात, तर काही तुलनेनी कमी आणि काही सुस्त असतात, काही गरीब असतात, काही धटिंगण असतात, असं सूक्ष्म जीवांमध्ये देखील दिसून येतं। आणि जे धटिंगण असतात तर ते जे गरीब असतात त्यांना तुलनेनी मारतात, अन्नापासून बाजूला ठेवतात, असा संघर्ष त्यांच्यामध्येही चाललेला असतो आणि ते त्याच्यात बऱ्याचदा विजय मिळवण्यापर्यंत आलेले असतात। तो असं म्हणाला की आश्चर्याची गोष्ट अशी की असं असताना देखील असं लक्षात येतं की आपोआप त्यांची संख्या घटलेली आहे किंवा घटते आहे। एकमेकांना आधी गरिबांना मारून मग तुलनेनी कमी गरिबाला मारून किंवा धटिंगणाला मारून ते एकमेकांमध्ये मारून ते संपतात, त्यांचं प्रमाण कमी होतं आणि यांचं प्रमाण हळूहळू परत वर्धिष्ण होतं, जे चांगले जीवाणू आहेत त्यांचं। मग या न्यायाने जग चाललंय की काय? दैवी हे थोड्या संख्येचे आणि त्याच्यापेक्षाही थोड्या संख्येचे साधक किंवा जीवनाच्या प्राप्ततेकरता, सिद्धतेकरता, परमार्थाकरता म्हणून प्रयत्न करणारे आणि कितीतरी कमी। भगवंतांनी मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामापि अपी सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः असं म्हटलं। याचं कारण असं की एक आसुरी प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे। ही आसुरी प्रवृत्ती अपार चिंतेनी ग्रस्त, काम आणि उपभोग याच्यातच सर्वस्व मानणारी, त्याकरता म्हणून स्वतःच्या स्वार्थाकरता म्हणून सगळ्या जगाशी देखील वैर पत्करायला तयार असलेली अशी, त्यांचं वर्तन देखील अशुचीपूर्ण असं, एक दैवी संपत्ती आहे की ज्यांचं शुचीपूर्ण वर्तन असतं, जे स्वतःची कर्म चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतात, जे सत्यानी वागतात, चांगल्याचाच नेहमी पुरस्कार करावा असे असतात। आणि आसुरी संपत्तीचे आणि त्याच्या विरुद्ध असणाऱ्या दैवी संपत्तीचे असे जे लोक असतात त्याच्यापेक्षाही आगळे वेगळे असे फार थोडे लोक असतात की जे दैवी संपत्तीचंही अजून पुढचं टोक गाठण्याचा प्रयत्न करतात। त्यांना त्यांच्या सद्वर्तनाचा अभिमान नसतो, त्यांची जी कर्म आहेत त्या कर्मातलाही अहंकार काढून टाकावा असा त्यांचा प्रयत्न असतो। कर्म करताना फलाशा देखील नको राखायला, कारण ती फलाशा देहबुद्धी वाढवते असं त्यांना वाटायला सुरुवात होते। जीवनाचं अधिक उन्नयन करण्याकडे त्यांचा कल असतो। आणि दैवी आणि आसुरी या दोन संपत्तींनी हे जग विभागलं गेलेलं असताना काही जण त्याच्यातूनही बाहेर पडून हे ईश्वरत्वाकडे प्रवास करणारे असे होतात। आसुरी संपत्तीच्या लोकांच्या बाबत आता इथे या 16व्या श्लोकामध्ये तर पतंती नरके शुचौ असं म्हटलेलं आहे, ते नरकामध्ये जातात। हा नरक देखील मनोनिर्मितच आहे। कोणी जर म्हणेल की कसला नरक आणि कुठं नरक आहे, मेल्यानंतर ते कुठं जातील हे कोण पाहणार, त्यांचा नरक हा जाग्यावरच असतो। सर्व जगाविषयीचा त्यांचा अविश्वास आणि सर्व जगाचा त्यांच्याबाबतचा अविश्वास हाच त्यांचा नरक असतो। सुखोपभोग मिळवत असताना आणि त्याकरता धाक दडपशा धटिंगणशाही करत असताना ते कायम अस्वस्थ असतात, हाच त्यांचा नरक असतो। त्यांना शांती नसते, त्यांना समाधान नसतं। कोणत्याच वळणावर जीवनाच्या ते जरी म्हणत असले ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, ते त्यांना आठवायला लागतं। त्यांच्या जीवनाची प्रेरणा, कोणाच्याही जीवनाची प्रेरणा, मी सिद्ध असावं मी सुखी असावं अशीच असते। पण यांची कर्म अशी असतात की मी सुखी असं जरी ते म्हटले तरी देखील ते सुखात नसतात, ते सुखात असण्याची कोणतीही शक्यता नसते। उलट ते जितकं सुखाचं ढोंग करतील तितकं त्यांना दुःखच ग्रासून राहिलेलं असतं। असं असल्यामुळं जाग्यावरच त्यांचा नरक असतो। तर दैवी संपत्तीचे जे लोक असतात, स्वामीजी असं सांगत की परमार्थ करणारे खूप कमी असतात, तरी देखील कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंडळेना, असे खूप असतात। हे दैवी गुणसंपत्तीचे लोक असतात, हे परमार्थ करतील असं नाही, पण आपली कर्म चांगली असावीत, त्याच्यात भ्रष्टाचार नसावा, आपण खरं बोलावं खरं चालावं, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, दिवसाच्या अंती देखील त्यांच्या कर्मामुळे त्यांना अशांती नसते, असुख नसतं। हे ठीक आहे की 14व्या अध्यायात पुढे 17व्या अध्यायात देखील हे मिळणारं सुख हीच त्यांची एक प्रकारे बेडी असं भगवंत म्हणतात, सत्वगुणाची देखील एक बेडी असते असं भगवंत म्हणतात। मी सुखी मी ज्ञानी अशा प्रकारे ती त्याला अडकवते, तरी देखील त्याचं सुख हे सुख असतं। सत्वगुणाचं एक सुख आहे, सत्वगुणी वर्तनाचं एक सुख आहे, आणि ते सुख त्याला स्वर्ग समानच असतं। अशा व्यक्तीतून परमार्थी होणं ही महामुश्किल गोष्ट आहे, कारण कित्येक जण म्हणतात की हाच आमचा परमार्थ आहे, आम्ही कोणाला लुबाडत नाही फसवत नाही, आम्ही खरेपणाने वागतो, आम्हाला रोज शांत झोप लागते, अजून काय पाहिजे। जसा आसुरी संपत्तीचा मनुष्य आहे तिथंच नरकाच्या भावनेमध्ये असतो, म्हणजे अस्वस्थतेत अशांतीमध्ये असतो, तसा हा दैवी गुणसंपदेचा मनुष्य आहे तिथंच सुखाच्या समाधानाच्या शांतीच्या अशा भावनेमध्ये असतो। आणि त्याच्याही पुढे जाऊन कर्म करून अकरता भोगून अभोगता, आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळा सच्चिदानंद असा ज्याचा भाव बोध आहे, त्यांनी स्वर्ग आणि नरक या दोन्ही गोष्टी ओलांडलेल्या असतात, तो या दोन्हींच्याही पलीकडे गेलेला असतो। त्याला भगवंत प्राप्त पुरुष असं म्हणतात। नरकात जो असतो तो अर्थात कामात बुडालेला असतो, क्रोधात बुडालेला असतो, असं असल्यामुळे त्याला नरक हा ठरलेलाच असतो। तर दैवी गुणसंपदेचा जो मनुष्य असतो तो सावध असतो। बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामधी ऐस आपुला, उगाच भटकत फिरू नको। असं सामान्य जीवन जगत असताना देखील कोणती बिकट वहिवाट नसते, उद्योग असं काहीही न केल्यामुळं, सरळ जीवन जगल्यामुळं त्याच्या जीवनातून त्यांनी बऱ्याच प्रमाणात काम इच्छा वासना विवेकानी नियंत्रण ठेवलेले असतात. त्यामुळे एकाच्या जीवनामध्ये जो नरक असतो त्याला त्याचा कामोपभोग, वासनांसंबंधी त्याची असणारी इच्छा ही कारण असते, तर दुसऱ्याला कामोपभोगाविषयी सावधानता, थोडासा साक्षित्वाचाच भाव. आणि हे साक्षित्व जसं जमतं तसं काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पायासवे, असं तुकाराम महाराज म्हणतात. असं त्याचं जीवन अजून वेगळ्या दिशेने, अजून वेगळ्या गतीने असं जायला सुरुवात होते. सत्तेच्या, मानाच्या, संपत्तीच्या वासना या अचेतन गोष्टीच्या वासना राहतात. संपत्ती ही अचेतन आहे, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून तुम्ही पैसे खाऊ शकत नाही, ती अचेतन गोष्ट आहे. तसं सत्तेला देखील काय खायचं आहे आणि मान देखील तसाच आहे, पण अशा प्रकारची कोणतीही भावना आसुरी प्रवृत्तीच्या माणसाला स्पर्शही करत नाही. तो एक प्रकारे पार्थिव सुखाकरता पार्थिव कल्पनांचा खूप मोठा आधार घेतो. आणि मग दैवी संपदेचा माणूस तोही पैसे मिळवतोच ना. समर्थ असं म्हणतात की संसारी खाती जेवती आणि परमार्थी काय उपवास करीती, पण त्याच्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा फरक असतो. तो संपत्तीकडे वेगळ्या भावनेने बघतो, हा सुखाचं साधन म्हणून बघतो, तर तो सरळ जीवनातून जेवढी मिळेल तेवढी संपत्ती अधिकाची हाव न धरता आहे तिथं सुखी अशा भावनेने जगतो. असं असल्यामुळं एकाला ही सत्ता संपत्ती या एक प्रकारे अचेतन गोष्टीवर श्रद्धा ठेवल्यासारखं आणि अपरिमित श्रद्धा ठेवल्यासारखं असं त्याचं जीवन पुढे जात राहतं. तर दैवी गुणसंपदेचा जो मनुष्य असतो तो देखील सत्ता काही प्रमाणात, जसं जसं त्याचं काय जो हुद्दा असेल, क्वालिफिकेशन असेल, स्वामीजी म्हणायचे की कलेक्टर आहे, तर तो थोडाच अर्धी चड्डी घालून ऑफिसमध्ये जाऊन बसेल तो त्याच्या रुबाबातच जाणार, ते त्याला शोभणार देखील नाही, तरी देखील त्याच्या अंतर्यामी तशा प्रकारचा विशेष करून अहंताजन्य भाव नसेल. इदम अद्य मया लब्धम, इमं प्राप्स्ये मनोरथम, इदम अस्ति इदम अपि मे, भविष्यति पुनर्धनम, असौ मया हतः शत्रुः, आज हा शत्रू मी मारला. हनिष्ये च चापरानपि, अजून जे अपरा म्हणजे राहिलेले आहेत त्यांनाही मी मारणारच आहे. ईश्वरोहम अहम भोगी, सिद्धोहम बलवान सुखी. अजून पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं, यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः, मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। आज बाहेर अशा प्रकारचा मोठा ट्रॅफिक जाम, सगळे रस्ते असे भरलेले असताना आपण मोठ्या ओढीनी प्रेमानी इथं आलात ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। कारण आज जे फोन येत होते मला कोणाकोणाकडून कोणत्या कारणासाठी, तर रहदारीमध्ये आपण अडकलेले आहोत आणि एक एक दीड दीड तास